रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
पर हिट्स 93.5 रेड एफएम पर आ चुकी है मैं घर से लाइव आपके लिए एमएच 935 में। और जो सारे रूमर्स है ना, इतकी मोठी व्हाट्सअप युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यावरती नाही नाही त्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी येतात, त्यातल्या कशावरती विश्वास ठेवायचा आणि कशावरती नाही हे खरं तर आपणही डिसाईड करायचं नाही आहे। डॉक्टरांना जायचं, त्यांना विचारायचं आणि त्यांच्या सल्ल्यानंतरच जे काही वागायचं ते वागायचं आहे। काही लोक म्हणतात गरम पाण्याने आंघोळ करा, काही लोक म्हणतात कांदा लसूण खा त्याच्याने आजार नीट होईल, किंवा भरपूर अशा गोष्टी आहेत कशावरच विश्वास ठेवायचा नाहीये। भार्गवी, याच पद्धतीने तुझ्याकडे भरपूर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काय काय आलं असेल, सो तू काय सांगशील की हे जे काही अफवा येत आहेत, रुमर्स येत आहेत, याबद्दल तुझं काय मत आहे?
कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। आय थिंक करोनाबद्दलची साईट आता गव्हर्नमेंटने स्वतःने त्यांची साईट काढले, ज्याच्यावर माहिती देत आहेत। सोशल मीडियाचा हा एक ड्रॉबॅक पण आहे की प्रचंड प्रमाणात कुठले कुठले तरी जुने व्हिडिओ आताचे म्हणून पोस्ट केले जातात, ते फॉरवर्ड होतात, ते व्हायरल होतात। तर प्लीज याच्यावर विश्वास न ठेवता ऑथेंटिक गोष्टींवरच विश्वास ठेवा। आणि रेडिओ आहे, टीव्ही आहे, तर चांगल्या कामासाठी आपण आता एक 15 दिवस तरी वापरूया की निदान अफवा पसरवूया नको, भीती पसरवूया नको, काळजी पसरवूया, भीती नक्कीच नाही असं मला वाटतं।
एक्झॅक्टली, मैं भी यही कहना चाहती हूँ की बिल्कुल इधर उधर की बातों पर विश्वास नहीं करना है। जो सरकार हमको बता रही है बस उतना फॉलो करना है। 21 दिन स्टे इन जो हमारे लिए बहुत ही इंपॉर्टेंट है, आने वाले 21 दिन का आज पहला दिन है जो हमने ऑलमोस्ट सक्सेसफुली गुजार लिया है, तो आने वाले 20 दिन भी आपको यही करना है, घर पर रहना है और कुछ अच्छी अच्छी बातें सीखनी है और कुछ अच्छी अच्छी बातें करनी है। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिलहाल तो महक आपके साथ है, फुल ऑन खबरदारी आपके एंटरटेनमेंट की ले रही है। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।